आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.